अभ्यासपुस्तक पाठ 6 जागतिकीकरण 8 जाहिरातींचे जग 1 श्रुतलेखन आपल्या खऱ्या गरजा कोणत्या? स्वतःलाच हा प्रश्न विचारा बरं. काय उत्तर मिळालं? आपण तर सारखी खरेदी करतच असतो. गाड्या घेतो, त्या सतत बदलत राहतो. ब्रँडेड कपडे घेतो आणि कपाट भरलं तरी नवीन घ्यावेसे वाटतातच. प्रत्येकाकडे चपला बुटांचे अनेक जोड असतातच. हॉटेलमध्ये जातो तेव्हा आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ खाणं आपल्याला प्रतिष्ठेचं वाटतं. घरातील प्रत्येक कामासाठी आपण नवनवीन यंत्र घेत राहतो. सतत येणाऱ्या नव्या तंत्रज्ञानानुसार नवे मोबाईल, लॅपटॉप अशा गोष्टी घेत असतो. त्यातील कित्येक आपण वापरतही नाही, पण तरीही त्या वस्तू आपल्याकडे असतात. का असं होतं याचा विचार आपण करतो का? कशामुळे आपण आपलं राहणीमान एवढं बदललं आहे? हा तर जाहिरातींचा प्रभाव. जगभर होणाऱ्या वस्तूंच्या प्रचंड उत्पादनांमुळे त्या वस्तूंच्या विक्रीचा रेटा इतका आहे की जर विक्री झाली नाही तर अर्थकारण कोलमडेल. त्यामुळे अतिशय आकर्षक जाहिराती करणं हे या जागतिकीकरणाचं वैशिष्ट्य झालं आहे. त्याशिवाय माणूस वस्तू घेण्यासाठी प्रवृत्त होणार नाही. गरज नसलेल्या वस्तू त्याला गरजेच्या वाटणार नाहीत.